हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली। पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी साऊली, पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी साऊली, हा केसरशी मज ताराया स्वर्गातून धावली। ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली। हृदयी माझ्या पाहिन जिकडे तिकडे हो माऊली, हृदयी माझ्या पाहिन जिकडे तिकडे हो माऊली, ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय भजनी मती रंगली। ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत, आणि आजच्या अध्ययनासाठी जो भाग निवडलेला आहे तो आहे अध्याय 11, आणि याचे शीर्षक आहे सैतानाची शेवटल्या दिवसातील फसवणूक, याचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात, आणि आज आम्हाला कुठले मार्गदर्शन मिळते पवित्र आत्म्या करवी त्यावर आपले मनन आणि चिंतन करूयात। चमत्कार केले जातील, आमच्या समोर आजारी बरे होतील, आमच्या नजरेसमोर चमत्कार केले जातील, अशा प्रकारे येशूच्या रूपात आपल्या समोर प्रदर्शन केले तर त्याच्या या खोटेपणाला आपण बळी पडणार आहोत काय? जे लोक दुष्ट शक्तीच्या बंधनाखाली आहेत ते चमत्कार करतील, ते इतर लोकांवर जादूटोणा करून त्यांना आजारी करतील व इतरांसमोर आपली जादू काढून त्यांना बरे केल्याचा आव आणतील, आणि चमत्कार ते बरे झाले असे लोकांना सांगतील, सैतानाने हे कार्य वारंवार केले आहे. लवकरच हे सर्व देखावे लोकांसमोर सादर करतील. देवाच्या वचनामध्ये सांगितलेले अगोदरच आहे की शेवटच्या दिवसात चमत्कार करील. ही वेळ आता दूर नाही. तो लोकांना आजारी करील व नंतर बरे केल्याचे दाखविल आणि लोकांचा विश्वास बसेल. हे रोग निवारण वर करणारी असणारे कार्य सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट लोकांसाठी कसोटी असणार आहे. सैतानाचे फसवे प्रकार अनेक असतील. याचे सर्व चमत्कार खोटे असतील, परंतु लोकांना ते खरे वाटतील. मिसर देशातून इस्रायल लोक बाहेर पडत असताना सैतानाने असेच कसोटीचे प्रश्न केले होते. आकाशातून अग्नी पडावा असे सैतान करतो. मनुष्याने सांगितलेल्या हक्कावर आपला विश्वास ठेवू नये. ते लोकांचे आजार बरे करतील. ख्रिस्ताच्या स्वरूपात सैतान तुमच्या समोर उभा राहील. त्याचे हस्तक मनुष्य रूपात येऊन अनेक चमत्कार करतील. या सर्व चमत्काराच्या मागे तो महान फसवा असेल. सैतान स्वर्गातून अग्नी सुद्धा आणेल. मनुष्या समक्ष तो चमत्कार करेल. सैतानाचे हे फसवे चमत्कार लोकांना त्याच्या मागे जाण्यास भाग पाडतात आणि त्याच्या समोर आकाशातून आणि अग्नी आणेल. याचे हे सर्व चमत्कार लोकांना विश्वास ठेवण्यास भाग पाडतील आणि सर्व जग त्याच्या मागे लोटले जाईल. सैतान येईल आणि देवाच्या निवडलेल्या लोकांना फसविण्याचे प्रयत्न करील. तो स्वतःला ख्रिस्त असल्याचे सांगतो आणि लोकांचे रोग आजार बरे करण्याचे कार्य करतो. स्वतःला देव असल्याचे सिद्ध करण्यासाठी तो चमत्कार करून दाखवितो. हे आणि जे देवाच्या विश्वासापासून दूर गेले आहेत त्यांच्या समक्ष चमत्कार करून तो त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतो आणि ते सुद्धा त्याचे शिष्य बनून लोकांसमोर चमत्कार करतील. आकाशातून अग्नी पडावा असे करतील. ते मोठे चिन्ह करते. मानवा समक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पाडावा असे देखील करते. जी चिन्हे या श्वापदा समक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपविले होते यावरून ते पृथ्वीवर असणाऱ्यांना फसविते. प्रगटीकरण याचा 13:13-14 वचन. या भविष्य वचनात केवळ बनावटी नकली विषय सांगितले नाही. माणसे खरोखरीच्या चमत्काराने फसविले जातील. ते चमत्कार सैतानाच्या हस्तकांना करण्याचे सामर्थ्य आहे. हे चमत्कार केवळ नक्कल अथवा फसवेगिरी नसणार. सैतान देव असल्याचा दावा करतो. या युगामध्ये ख्रिस्तविरोधी खरा ख्रिस्त म्हणून प्रकट होईल आणि मग देवाच्या आज्ञा जगभर पसरतील. पवित्र देवाच्या नियमाविरुद्धचे बंड परिपक्व होते, परंतु या बंडाचा खरा सूत्रधार सैतान प्रकाशाच्या दूताच्या रूपातील आहे. लोकही फसले जातील आणि देवाचे स्थान घेऊन त्याची स्तुती करतील, त्याची पूजा करतील व सर्व शक्तिमान मध्यस्थ असेल आणि धर्मभ्रष्ट झालेल्या मंडळांना सैतानाचे खरे स्वरूप दिसून येईल. यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ या एका दिवशीच येतील आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल, कारण तिचा न्याय निवाडा करणारा प्रभुदेव सामर्थ्यवान आहे. जसे येशूच्या दुसऱ्या येण्याचे चिन्ह जवळ येऊ लागले तसे सैतानी शक्ती मागे सरकू लागली. केवळ मनुष्य रूपातच नाही, परंतु येशूच्या रूपात येईल आणि ज्या लोकांनी सत्याचा नकार केला आहे ते सैतानाचा देवाचा देव व राजांचा राजा म्हणून स्वीकारतील. चमत्कार काही सिद्ध करू शकत नाही. तुम्ही स्वतः देवाकडे जा, पवित्र ज्ञानासाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्हाला समजेल की सत्य काय आहे. जेव्हा चमत्काराचे कार्य तुम्ही पाहाल, जेव्हा प्रकाशाच्या वस्त्रामध्ये देव दूत येईल, तेव्हा देवाचे कार्य आणि अंधारातील कर्मातील फरक तुम्हाला दिसून येईल. हा दूत खरा आहे की खोटा हे समजून येईल. ख्रिस्ताने जगामध्ये सुवार्ता सांगितली आणि लोकांचे आजार बरे केले. असे चमत्कार त्याने केले, परंतु मला सांगायचे आहे की अशा प्रकारचे कार्य आपण करू शकत नाही. मोठ्या आरोळी अंतर्गत देवाचे लोक त्याचे कार्य चमत्काराने करतील. 14:14 पहावात. परंतु ख्रिस्ताच्या दिवसात जसे केले होते तसे ते नसणार. येशूने पुढे चमत्कार हा पवित्र कार्याचा पुरावा असणार नाही आणि पसंतीही नाही. सैतान आपले सामर्थ्य वापरून चमत्कार करेल. देवाचे लोक चमत्कार कार्य करणार नाहीत, कारण आजार बरे करण्याचे खोटे कार्य पवित्र असल्याचा दावा केला जाईल. देवाच्या लोकांनी चमत्कार करूनही ते सुरक्षित नाहीत, कारण सैतान सुद्धा अगदी तसे चमत्कार करेल आणि तो त्यांचा खोटेपणा असेल. चमत्कार पवित्र शास्त्राची जागा घेऊ शकत नाही. चमत्कार करून जे रोग आजार बरे केले जातील त्यांना पवित्र कार्याचे नाव देण्यात येईल, परंतु तरीही देवाच्या नियमाकडे दुर्लक्ष केले जाईल. देवाच्या आज्ञांचे उल्लंघन चालूच ठेवले जाईल. त्यांना जरी कोणतेही आणि कोठेही सामर्थ्य असले तर याचा अर्थ असा होत नाही की त्यांना देवाचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. देवाच्या नियमांचे उल्लंघन करून जे असे चमत्कार करतात ते शक्ती त्या महान फसवण्याची सैतानाची असेल. पवित्र शास्त्र कोणाचीही जागा घेऊन चमत्कार करीत नाही हे स्पष्टच आहे. यासाठी सत्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सत्याच्या खजिन्याचा शोध घेणे आता गरजेचे आहे. सत्याचा हा प्रकाशा बाजूला ठेवला जाऊ शकत नाही किंवा कोणतेही इतर वचन सत्याची जागा घेऊ शकत नाही. वचनाला चिटकून राहा. देवाचे वचन आपल्या मनावर ठसवा. यामुळे तुम्ही तारणासाठी खंबीर राहाल. लवकरच आपल्याला शेवटच्या घोर व फसवेगिरीला तोंड द्यावे लागणार आहे. ख्रिस्त विरोधक सैतान याची त्याची चमत्कारी कृत्य तो आपल्या डोळ्या देखत करेल. खऱ्याची नक्कल तो इतक्या बेमालूम करीत की त्याच्यातील फरक पवित्र शास्त्रा वाचून कोणालाही समजणार नाही. प्रत्येक विधान व चमत्कार शास्त्र विश्वासाची कसोटी लावून खरा आहे की फसवा आहे ते पाहणे गरजेचे होईल. जवळजवळ जगभर फसवणूक होईल. जे आत्मे तारणाचा शोध घेत आहे त्यांच्यासाठी आता उत्सुकतेचे कार्य असणे आवश्यक आहे, कारण सैतानाने आपल्या सर्व सामर्थ्यानिशी सर्वत्र कब्जा केला आहे आणि या शेवटच्या थोडक्या काळामध्ये तो आपले सर्व सामर्थ्य ओतून कार्य करीत आहे. त्याने लोकांविरुद्ध त्याच्या प्रकाशाची सर्व दारे बंद केली आहे. पूर्ण जग तो स्वतःकडे ओढीत आहे आणि जे थोडे उरलेले आहेत त्यांनाही आपल्या जवळ आणण्याचा आणि ओढण्याचा प्रयत्न करीत आहे. चतुर सैतानाचे हस्तक मेलेल्या प्रियजनांचे रूप घेऊन येतील आणि अनेकांना फसवतील. आप्तजन त्याच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. मी आपल्या लोकांना इशारा दिला आहे की आपल्या मधील काही विश्वासू विश्वासाविरुद्ध जाऊन सैतानाच्या फसव्या कृत्याला बळी पडतील व त्याच्यासमोर खोट्या तत्वांचा स्वीकार करतील. अद्भुत कार्य करणारे आपले स्थान पटकावतील. ते मंत्री, न्यायाधीश, डॉक्टर हे सर्व पुढारी खोटेपणाला आपल्यावर अधिकार गाजवण्याची परवानगी देतील. आपला आत्मा सैतानाला सोपवतील. ते स्वतः फसवे असतीलच. ते स्वतःला त्या फसवणाऱ्याच्या स्वाधीन करतील. आध्यात्मिक खोटेपणाचा प्याला ते पितील. आणि म्हणूनच आज आम्हाला हे समजून आलेलं आहे की शेवटच्या दिवसामध्ये सैतान कशा प्रकारचं कार्य करणार आहे आणि तो कशा प्रकारे देवाच्या लोकांना फसविणार आहे. आपण बघितलेलं आहे ख्रिस्तीपणाच्या पेहरावाखाली, त्यानंतर बघितलेलं आहे ख्रिस्ती मंडळांमध्ये सुद्धा. त्यानंतरचा मुद्दा आम्ही लक्षात घेतलेला आहे पवित्र शास्त्र विरोधी खोटी आत्मे. त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे धर्म म्हणजेच काय की खोटे धर्म संजीवन. त्यानंतर बघितलेलं आहे मोहमय संगीताची निर्मिती, खोट्या अन्य भाषा. त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे दुष्ट आत्म्यांचे मानवी रूपात प्रकट होणे. त्यानंतर पाहिलेलं आहे दुष्ट आत्म्याचे मानवी रूपात प्रकट होणे. त्यानंतर बघितलेलं आहे ख्रिस्ताचे म्हणजेच काय की सैतानाचे ख्रिस्ताच्या रूपात प्रकट होणे. अनेक ठिकाणी स्वतःला ख्रिस्ताच्या स्वरूपात आणि ख्रिस्ताच्या अनुरूप असे सादर करतो. त्यानंतर बघितलेलं आहे भक्तांच्या प्रार्थनांची उत्तरे देण्यास सैतान आव आणतो. खरेपणा व खोटेपणातील फरक कसा ओळखावा हा देखील आपण मुद्दा बघितलेला आहे. चमत्कार केले जातील ते आज पण घडत आहेत. आकाशातून अग्नी पडावा असे सैतान करतो. त्यानंतर बघितलेला आहे सैतान देव असल्याचा आव करतो. चमत्कार काही सिद्ध करू शकत नाही. चमत्कार पवित्र शास्त्राची जागा घेऊ शकत नाहीत. जवळजवळ जगभर फसवणूक होईल. हे सर्व आम्ही बघितलेलं आहे आणि ह्या सर्वांच्या द्वारे आम्हाला समजून आलेलं आहे की सैतान हा शेवटच्या दिवसामध्ये त्याचं स्वरूप कशा प्रकारचं दाखविणार आहे. तो ख्रिस्ताच्या स्वरूपात येणार आहे आणि नुसता तोच नाही तर त्याचे शिष्यगण सुद्धा जे स्वर्गातून फेकलेले होते. म्हणजेच काय की जे दूत सैताना बरोबर स्वर्गातून टाकलेत ते मानवाचे रूप धारण करतील आणि मानवामध्ये मिसळतील आणि विश्वासणाऱ्यांना फसवतील. म्हणून आम्ही दक्ष असणे आवश्यक आहे. शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही आपला विश्वास अधिक मजबूत करावा, अधिक खंबीर करावा आणि याला जोड आपण पवित्र शास्त्राची द्यावी. म्हणून रोज पवित्र शास्त्र वाचणे आवश्यक आहे. रोज त्याचा अभ्यास करणे, त्याच्यावरती मनन करणे आणि त्याच्यावरती चिंतन करणे खूप गरजेचे आहे. कारण आम्हाला असे कळून येते की आम्ही जे जीवन जगत आहोत हे जीवन शेवटच्या दिवसामध्ये अधिक आव्हानात्मक बनणार आहे आणि ह्या आव्हानात्मक जीवनामध्ये आम्ही आमच्या विश्वासाला डगमगू देऊ नये. कारण की होईल तर तो विश्वासणाऱ्यांना देखील फसवणार आहे. मग आम्ही हा निर्णय स्वतः घेणे आवश्यक आहे की आम्ही कितपत विश्वासणारे आहोत. आम्ही निवडलेले आहोत की फक्त विश्वासणारे आहोत. जर ह्या दोघांपैकी आम्ही एक आहोत तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यात जाण्याची गरज आहे. पवित्र आत्म्यासला आम्हाला विनंती करण्याची गरज आहे की ये आम्हाला बळ तू प्रदान कर. ते अशासाठी की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला दुसऱ्यांदा येताना बघावत. कारण की त्याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की तो केवळ आमच्यासाठी या भूतलावरती दुसऱ्यांदा येणार आहे. काय आमचा त्या गटामध्ये समावेश होणार आहे की जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिकपणे बघणार आहोत त्यासाठी आम्हाला कसोटीतून जाणे आवश्यक आहे. आणि हे सर्व न होवावं ही सैतानाची इच्छा आहे. म्हणून तो आम्हाला फसवतो. म्हणून तो आम्हाला देवाच्या वचनापासून, त्याच्या सान्निध्यापासून, त्याच्या विश्वासापासून आम्हाला तो दूर नेतो. परंतु जर आम्ही शद्रक, मेशक, अभेदनगो यांच्यासारखी विश्वासामध्ये भक्कम असलोत ना तर सैतान देखील आपला विश्वास डगमगू शकणार नाही. यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागूया. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो की तू परत एकदा आमच्या सोबत बोललेला आहे. आजचे वचन आणि आजचा संदेश आणि आजच्या धड्याचे मर्म आम्हाला तू समजून सांगितले. शेवटच्या दिवसातील घडामोडींमध्ये सैतान शेवटच्या दिवसामध्ये कसली प्रकारची फसवणूक करणार आहे हे आम्ही समजून चुकलेलो आहोत. ये प्रभू आम्हाला तू मार्गदर्शन कर. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केली म्हणून तो आहे. आमेन.
किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन प्रेम रसाचा तुले खळखळाटे. मन प्रेम रसाचा तुले खळखळाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. सहवास पुरे तव ह्यास स्वर्ग मगयेषु. नच तुजा दाखवी चरण तुझे आशु. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। रतपटी तुझी गोमटी मूर्ति बसलेली, ती उभी माझ्या पुढे असो केली, ती उभी माझ्या पुढे असो केली। किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा, प्रभु रूपायेशी धरुन येशु नावा। किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। मना एक वासना तुझा सहजावे, हे आयु ये थले तुझे चते भावे, हे आयु ये थले तुझे चते भावे। किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। मन प्रेम रसाचा उडे खळखळाटे, मन प्रेम रसाचा उडे खळखळाटे। किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। किती मी पाहू आता, किती मनी तुझला स्मरू, प्राण कंठी सखया धीर कुठवर मी धरू। वाट कुठवर पाहू आता, किती मनी तुझला स्मरू, प्राण कंठी ये सखया धीर कुठवर मी धरू। जीवनांचा रंग सरला, जीवनाचा अंत आला, भावनांचा रंग सरला, जीवनाचा अंत आला, रे दयाळा रे कृपाळा, धीर कुठवर मी धरू, रे दयाळा रे कृपाळा, धीर कुठवर मी धरू, वाट कुठवर पाहू आता, किती मनी तुझला स्मरू, कानकंठी येई सखया, धीर कुठवर मी धरू, करू नको माझी निराशा, तुझ पहाया एक आशा, करू नको माझी निराशा, येई मेघा रूढ सतया, नको विलंब रे करू, येई मेघा रूढ सधया, नको विलंब रे करू।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.ORG। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर, तोवर नमस्कार।